नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 45.53% मतदान झालं होतं. सर्वाधिक सुमारे 63% मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं. सर्वात कमी म्हणजे 40% आसपास मतदान मुंबई शहर, जळगाव आणि ठाण्यामध्ये झालंय. शेवटच्या तासामध्ये मतदान केंद्रांवर अधिक प्रमाणात मतदार येतात, त्यामुळे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदार रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल, असं अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यात महिला विशेष, युवक विशेष, दिव्यांग विशेष, हरित अशा विविध प्रकारची मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट केली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांसह दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरातून 704.71 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली. यात 284 कोटी रुपये किमतीचे मौल्यवान धातू, 160 कोटी रुपये रोख, 111 कोटींचा इतर मुद्देमाल, 75 कोटी रुपये किमतीचं मद्य आणि 73 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आहेत. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. संध्याकाळी उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचा मूकपटापासून ते आतापर्यंतचा प्रवास दर्शवणारा कार्यक्रम सादर होईल. 81 देशातले 180 चित्रपट हे महोत्सवाचं आकर्षण असून ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल ग्रेसी दिग्दर्शित बेटर मॅन या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.